नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नेताजी सुभाषचंद्र बोस हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपली. हो दीस पराक्रम दीस म्हणून मनयतात. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी ह्या दिसा नेताजी सुभाषचंद्र बोस हांणी राष्ट्राक दिल्ले मोलादीक योगदान, धैर्य आनी संकल्पनेचो उगडास करपा खातीर हो दीस मनयतात अशें सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेताजी हे अखंड देशभक्तीची मूर्त स्वरूप आसात आनी तांचे आदर्श सगळ्या पिळग्यांक एक बळिश्ट देश उबारपाची प्रेरणा दितात अशें मुखार म्हणले.
आज नेताजी सुभाषचंद्र बोसची जन्म जयंती भी है. हम इसे पराक्रम दिवस के रूप में मनाते हैं. मैं सभी देशवासियों को पराक्रम दिवस की बहुत बहुत बधाई देता हूं.
नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी भारताच्या उर्जा संक्रमणाक लागून उद्देगीकरण, रोजगार निर्मिती आनी जागतिक स्पर्धात्मकताय वाढत आसा आनी उदरगतशील अर्थवेवस्थेच्या आदर्शाची स्थापणूक जाता अशें सांगलां. दावोसांत जाल्ल्या संवसारीक अर्थीक माचयेर एनर्जी द ग्रेट फंडींग गॅप ह्या विशयाचेर उच्च पावण्यावेल्या अधिवेशनात उलोवप करतना तांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान नितळ उर्जेचे रुपांतर लोककेंद्रीत उदरगत चळवळींत केला, त्याच बरोबर उर्जा सुरक्षा घटमूट केल्या आनी वीज खर्च उणो केला अशें मुखार सांगलें. भारतान 267 गिगावॉट बिगट जिवाशम इंधन क्षमताय मेळिल्ल्या, जातून वीज क्षमतेक सुमार 52% नवीकरणीय उर्जेचो वांटो आसा अशें मंत्री जोशी हांणी नमूद केलें. नवीकरणीय उर्जेचो खर्च उणो जाल्ल्यान उद्देग आनी घरां खातीर वीज दर उणो करपाक मदत जाता अशें तांणी मुखार सांगलें.
267 gigawatt we have already reached as far as renewables are concerned. Means more than 52% of the energy mix is from the renewable now. We are having the manufacturing capacity of 144 gigawatt of module manufacturing, 27 gigawatt of cell manufacturing, which is going to shortly reach 50 gigawatt.
संवसारीक अर्थीक माचयेच्या फाटभुयेर मंत्री जोशी हांणी नितळ उर्जा गुंतवणूक, तंत्रगिन्यान, सहकार्य आनी आंतरराष्ट्रीय भागीदारी मुखार व्हरपा खातीर मंत्री आनी जागतिक उद्देग फुडाऱ्यांकडेन द्विपक्षीय बसका घेतली. भगवान स्वामीनारायण हांचे जिवीत अध्यात्मिक साधना आनी निस्वार्थ सेवा ह्या दोनूय घटकांचे स्वरूप आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कळयला. आयज शिक्षाप्रती द्विशताब्दी महोत्सवा वेळार आभासीपणान केल्ल्या उलोवपांत प्रधानमंत्री मोदी हांणी शिक्षण आनी भलायकी संबंधात प्रकल्प, शेतकारांच्या कल्याणाचो संकल्प आनी उदका संवर्धनाक जोडिल्ले उपक्रम खऱ्या अर्थान तोखणायेचे आसात अशें सांगले. तांणी सगळे संत आनी भक्त समाजसेवेकडेन आपली जापसालदारकी सतत कायम दवरतात अशें मुखार सांगले. प्रधानमंत्र्यांनी भगवान स्वामी नारायण हांचे जिवीत लोकसेवेक आनी भौशीक शिक्षणाक जोडिल्ले आसा आनी लोकजिणे खातीर तांच्या मोलादीक मार्गदर्शनाविशीं ते मुखार उलयले.
भगवान स्वामीनारायण का जीवन साधना के साथ साथ सेवा की भी प्रतिमूर्ति था. आज उनके अनुयायियों द्वारा समाज, राष्ट्र और मानवता की सेवा के कितने ही अभियान चल रहे हैं. शिक्षा और स्वास्थ्य से जुड़े प्रकल्प, किसान कल्याण के संकल्प, जल से जुड़े अभियान, ये वास्तव में सराहनीय है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज केरळांतल्या तिरुवनंतपुरमांत वेगवेगळे उदरगत प्रकल्प चालीक लावन नव्या रेल्वे सेवांक पाचवो बावटो दाखयलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पीएम स्वनिधी क्रेडीट कार्ड सुरू करून 1,00,000 लावार्थ्यांक पीएम स्वनिधीचे वितरण केले. प्रधानमंत्री मोदी हांणी अमृत भारत एक्सप्रेस गाडयो आनी एक प्रवासी गाडी सयत 4 नव्या रेल्वे सेवांकूय बावटो दाखयलो.
केरला के विकास के लिए केंद्र सरकार के प्रयासों को नई गति मिली है. आज से केरला में रेल कनेक्टिविटी और सशक्त हुई है. तिरुवनंतपुरम को देश का बड़ा स्टार्टअप हब बनाने के लिए पहल हुई है. आज पीएम स्वनिधि क्रेडिट कार्ड लॉन्च किया गया है. इससे देश भर के रेहड़ी ठेले, फुटपाथ पर काम करने वाले साथियों को लाभ होगा.
भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लदाख, गिलगित, बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद, पंजाब आनी उत्तराखंडान व्हड प्रमाणान पावस पडपाचो अदमास उक्तायला. क्रिकेटान आयज रायपुराच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर 5 मॅचीच्या मालिकेच्या T20 आंतरराष्ट्रीय दुसऱ्या मॅचीत भारत आणि न्यूझीलंडा मदीं सांजवेळा 7 वरांचेर खेळ सुरू जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकूंक मेळटलें. नमस्कार.